चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आमचा विश्वासघात, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना, नेपाळमधील शेतकऱ्यांना अजूनही थकबाकी मिळण्याची आशा। नेपाळमध्ये ऊस थकबाकीचा मुद्दा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही। साखर कारखान्याचे संचालक आणि सरकारनं आश्वासन देऊनही अनेक ऊस शेतकऱ्यांना 2013 पासून आजपर्यंतच्या ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत। यामुळे कारखानदारांनी आमचा विश्वासघात केला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। सरकारही या प्रकरणात काही करत नाही म्हणून शेतकऱ्यांच्यात नाराजी आहे। गेल्या वर्षी 29 डिसेंबर 2019 नेपाळच्या तराई क्षेत्राच्या विविध जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांनी देशाची राजधानी काठमांडूमध्ये याचा निषेध केला होता आणि साखर कारखान्यांकडून थकबाकी भागवण्याची मागणी केली होती। शेतकऱ्यांसाठी फेडरेशन ऑफ नेपाळी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींनी सरकारची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या पैशाबाबत कारखानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला। त्यांनी सांगितलं की कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यास टाळाटाळ करत आहेत। यावर्षी 2 जानेवारी 2020 शेतकऱ्यांनी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता आणि थकबाकी न मिळाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा सज्जड इशाराही दिला होता। जानेवारीच्या 2 आठवड्यात उद्योग मंत्रालयामध्ये आयोजित ऊस उत्पादकांच्या बैठकीदरम्यान उपप्रधानमंत्री ईशोर पोखरेल, उद्योगमंत्री लेखराज भट्टा आणि कृषी मंत्री घनश्याम भुसाल यांनी 21 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांची सर्व देणी भागवली जातील असं आश्वासन दिलं होतं।